आपण ज्या व्यक्तीस बस विकाल तो इतका देत नाही.